सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि आज मी मिस्टर राहुल जैन यांच्याशी बोलतोय. गेल्या 10 वर्षांपासून आपल्या नाशिकमध्ये न्यूरो फीडबॅक प्रॅक्टिशनर म्हणून मिस्टर राहुल जैन सर काम करत असतात आणि यु नो आत्महत्या एक फार मोठं पाऊल, एक फार घाणेरडा मनात येणारा विचार, ही गोष्ट करण्याकरता एखादी व्यक्ती का प्रवृत्त होते, काय नेमकी थॉट प्रोसेस असते, कुठच्या गोष्टी डोक्यामध्ये चाललेल्या असतात?
जनरली आपण सर्व काय म्हणतो की एकटेपणा, मी काहीतरी बर्डन आहे, एक ओझा आहे, एक डिप्रेशनची भावना किंवा वर्थलेसनेस, मी कोणीच नाही, माझी काही किंमतच नाही, हे रेग्युलर आपण सर्वांना ढोबळ आयडिया की याच्यामुळे जनरली लोक सुसाईड करतात. पण आपला खरा प्रश्न हे विचारायला पाहिजे की त्याला आपलं आयुष्य संपवायचं असतं की त्याला हे नकारात्मक जी आपली भावना आहे किंवा जे ट्रॉमा झालेला इमोशनल किंवा जे एक ओझ असण्याची भावना आहे किंवा आपण निरुपयोगी आहो, आपली काही किंमत नाही, त्या फिलिंग पासून त्यांना स्वतःला बाहेर काढायचं आहे. आणि त्यांना ते रस्ता दिसत नाही, ते कम्प्लिटली एक्झॉस्ट होऊन जातात आणि म्हणून ते असे लास्ट जे रिसॉर्ट आहे ते सुसाईडकडे जातात. आणि सुसाईड हा त्यांनाही माहीत असतं की हे पर्याय नाही, पण त्यांना ते फिलिंग इतके जास्त हेवी होऊन जातात की त्यांना वाटतं की हे केलं तर कमीत कमी फिलिंगनी तरी आपण सुटका घेऊन टाकू. वेरएज हे ट्रीटेबल आहे, जर का आपण हेल्प मागितली तर 100% आपण याच्यातनं बाहेर निघू शकतो.
नाशिक, हे सगळं ऐकल्यानंतर एक महत्वाचा प्रश्न मनामध्ये येतो की यार, एखादी व्यक्ती खरंच इतक्या मोठ्या ट्रॉमामधून जातीये हे आपण कसं ओळखायचं? आपल्याच नियर अँड इयर वन्सपैकी जर कोणी एखाद्या इतक्या विचित्र थराचा विचार करत असेल तर ती गोष्ट ती व्यक्ती कदाचित बोलून दाखवणार नाही, मग मी ते ओळखायचं कसं? थोड्याच वेळात आपण मिस्टर राहुल जैन सरांकडून जाणून घेणार आहोत. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहा.